93.5 रेड एफएम वर
महाराष्ट्राचा एकच वादा रेड एफएमचा संग्राम दादा
मॉर्निंग नंबर 1 7-11 लाइव फ्रॉम नाशिक
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. दॅट्स ऑल द टाइम वी हॅव ऑन द शो, म्हणजे रुद्राचा शो. तो मी थोडासा कॅप्चर केलेला आहे आणि तासाभरापूर्वी त्याने जे प्रॉमिस केलं होतं की सुंदर मुलींची ओळख करून देणार आहे. नाश्ता आला आता.
नाही, मी एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. खरं तर आम्ही येतो ना या सगळ्या.
अरे सुंदर मुलगी कोण आहे ते सांगा ती मला.
नाही, मी त्या सांगतो की या ज्या मुली आहेत ना, आम्ही ऑफिसमध्ये येतो तेव्हा ह्या इतक्या छान सुंदर वगैरे होऊन येत नाही. आता श्रुती आली आहे ती फक्त तुझ्यासाठी हा असं ड्रेस.
वा 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 वा.
नाहीतर एरवी संग्रामसाठी. एरवी, अरे काय सांगू मी, सांग एरवी काय सांगू.
सबशेल खोटं बोलतोय. आणि सगळ्यात आधी तर तुम्ही दोघं मुलं किती वाईट आहात. मी उभी आहे आणि तुम्ही दोघं बसलेत, म्हणजे मी डायटिंग वर ओके, पण उभं
तुझी माझी फार तशी ओळख नाहीये पहिल्यांदाच,
म्हणून तुम्हाला
बसायला. बाई बस माझ्या शेअर करू असं मी नाही म्हणू शकत.
बरोबर, आणि मी तुला खूप चांगलं ओळखतो त्यामुळे मी तसं म्हणणार नाही.
श्रुती म्हणजे तू. अगं अच्छा, तू पण आरजी आहेस, पुढचा शो तुझा आहे.
हो, म्हणजे हा काय प्रश्न होता.
अगं मला वाटलं की तो ऑफिस मधल्या छान छान सेल्स वगैरे मधल्या मुली वगैरे बोलवणार होता असं. नाशिकला येणं कधी जमेल माहित नाही, पण इन द मीन टाइम facebook.com/rjsangramredfm हे माझं पेज लाईक करा, तिथे आपण गप्पा मारू शकतो.
आणि आरजे रुद्रा रेड एफ एम हे माझं पेज लाईक करा, तिथे आपण गप्पा मारू शकतो. आणि श्रुतीचं पेज आहे आरजी श्रुती रेड एफ एम.
मला इथे नाशकात बोलवल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद रुद्रा श्रुती, जाम मजा आली.
खरं तर आम्ही थँक्यू म्हणतो. संपूर्ण नाशिक खूप जास्त वाट पाहत होतो. तुला आठवतो तो पहिला दिवस जेव्हा आपण गप्पा मारत होतो आणि आपलं बोलणं झालं आणि मला फोनवर फोन येत होते नाशिककरांचे की यार दोन दोन वर्ष कन्सिस्टंटली IRF अवॉर्ड जिंकणारा, सगळ्यांच्या मनात राहणारा, इतकं सुंदर बोलणारा संग्राम त्याला आमच्या भेटीला आणणार.
बरं झालं रुद्राकडे मी सकाळी स्क्रिप्ट दिली होती काय काय कौतुक करायचं. बरोबर, छान अगदी. ही स्टिकिंग टू द स्क्रिप्ट. 93.5 रेड एफ एम
बजाते रहो.